तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
नमस्कार, मी आदेश बांदेकर आणि तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती बरोबर.
ऍक्शन.
कारण यु नो, मला असं वाटतं आपण कितीही आत्ता मोठं घर बांधलं तरी सुद्धा लहानपणीचं जे घर असतं त्याचे जे यु नो कोपरे असतात त्यातल्या ज्या लपाईच्या जागा असतात ते आपण आयुष्यभर विसरू शकत नाही. मला सांगा की तुमचं पहिलं घर कुठे होतं आणि मग आताचं घर कुठे आहे?
माझं पहिलं घर अभ्युदयनगरमध्येच होतं. सुरुवातीला 14 नंबरमध्ये राहायचो, नंतर 5 नंबरमध्ये राहायला गेलो. वन रूम किचन असं घर. आमच्या घरात जशी आमची वय वाढली तशी आमच्या घरातली कॉट वाढत होती. म्हणजे जेव्हा जेव्हा मोठे झालो तेव्हा त्या कॉटला खाली खूर लागले गेले लाकडाचे, मग त्याच्याच खाली एक धान्याचं पिंप होतं, मग एक अशी आईची शिवणकामाची मशीन होती. आज मला असं वाटतं वन रूम किचनमध्ये गावावरून आलेला प्रत्येक माणूस कोकणातला त्या लालबागला उतरायचा आणि सकाळी आंघोळीला आमच्याकडे असायचा. रोज सकाळी एक नवा चेहरा आम्हाला बघायला मिळायचा. ते घर छोटंसं होतं पण आई आणि बाबांचं मन इतकं श्रीमंत आणि इतकं मोठं होतं की त्याच्यात असंख्य चेहरे रोज मला बघायला मिळायचे. आणि आता मी हिरानंदानीमध्ये 12व्या मजल्यावर उत्तम घरात राहतो. आज घर आहे, मोठं घर आहे, पण हे सगळं बघायला माझी आई नाही, माझा दादा नाही, याचं फक्त कधी कधी वाटतं. बाकी आनंद तोच आहे.
क्या बात है. नक्कीच आज खूप साऱ्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. तर मला सांगा की यु नो, लहानपणी काही टिपिकल सवयी असतात ज्या घालवायला खूप वेळ लागतो.
मी उजव्या हाताचा अंगठा तोंडात घालायचो. आणि मला अजून आठवतंय की शाळेत सुद्धा मी जेव्हा प्रार्थनेला उभा राहायचो ना तेव्हा अगदी 8वी 9वीपर्यंत मी असा तोंडात अंगठा घालायचो आणि सगळी प्रार्थना सुरू असायची, नमस्कार करून उभा आहे असंच वाटायचं. पण ही एक सवय होती, ती नंतर नंतर कशी गेली मला कळलंच नाही, पण ती होती माझी एक सवय.
बरं, मला सांगा की आता तुम्हाला मोठा भाऊ, मला मोठी बहीण आणि मी फार तिला कॉपी करायचं आहे. म्हणजे अरे ही असं करती म्हणजे हे काहीतरी इन आहे सध्या. तर तुम्ही कुठल्या गोष्टी तुमच्या भावाच्या कॉपी केल्या होत्या किंवा त्याच्या चोरून वापरल्या होत्या?
नाही, सगळ्यात महत्त्वाचं आम्ही 3 भाऊ, मोठा भाऊ, मी मधला आणि लहान भाऊ. त्याच्यामुळे मला नेहमी असं वाटायचं की त्याची पॅन्ट आहे ना लहान झाली की मला मिळायची. आणि लहान होता ना तो लहान म्हणून त्याला नवीन मिळायची आणि मोठा होता तो मोठा म्हणून नवीन मिळायची. मला मात्र नेहमीच
मी मधली आहे ना, मला पण हेच दुःख आहे. बहिणीचे सगळे जुने कपडे मीच वापरलेत नवीन करून.
म्हणजे मला असं वाटतं ना की दादाने आयुष्यभर ना आमच्या स्वतःच्या आयुष्याला एक ना शिस्त लावली होती जी माझ्या आयुष्याला मी कधीच लावली नव्हती. मी असा बिंधास्त मजा करणारा, लोकांच्या मिरवणुकीत ढोल वाजवणारा, नारळी पौर्णिमेला नाक्यावर जाऊन नारळ विकणारा, लोकांच्या लग्नाच्या वेळेला लाइटिंगचे व्यवसाय करणारा, वटपौर्णिमेला गावावरून कुठून तरी फणसाचा ट्रक आणून लालबागमध्ये फणस विकणारा, हे सगळं करायचो. तो मात्र अत्यंत शिस्तीचा होता. फक्त मी त्या शिस्तीचं भविष्यात मी कॉपी केली आणि मला असं वाटतं की आज त्या शिस्तीचा मला माझ्या आयुष्यात खूप उपयोग झाला.
तुमच्या घरात एक कुठली अशी मोठी गोष्ट आली की तुम्हाला वाटलं की यार खूप भारी आहे, आपण श्रीमंत झालो?
मला आठवतंय की आमच्या मजल्यावरती 9 घरं होती आणि 9 घरांमध्येच ना त्या अभ्युदयनगर बिल्डिंग नंबर 5 मध्ये एकच घर असं होतं, त्यांचं आडनाव बनसोडे. त्या कुटुंबाकडेच TV होता. मग छायागीत लागायचं, त्याची जाहिरात यायची. ती जाहिरात आली ना की पटापट म्हणजे प्रत्येक जण ना आपापल्या घरातलं जेवण करायचं. त्या बनसोडेंच्या घरात कधी जेवण झालंय की नाही हे बघायचंच नाही आणि हळूच त्यांचा दरवाजा उघडून एक एक जण त्यांच्या घरात जाऊन बसायचं. कालांतराने दादा जेव्हा नोकरीला लागला तेव्हा मला अजून आठवतंय पहिला ब्लॅक अँड व्हाईट TV ज्या दिवशी आमच्या घरी आला होता तो दिवस म्हणजे सगळ्यात श्रीमंत आम्ही, अख्ख्या कॉलनीतले श्रीमंत आहोत असं वाटावा असा तो एक 14 इंची छोटासाच TV होता. पण त्या TV मोल एवढं मोठं होतं. करेक्ट आहे की ती पहिली वस्तू आहे ज्या वस्तूने आम्हाला एक असं ना वेगळं स्टेटस आणि स्वप्न पूर्ण केल्याचा आनंद दिला होता. माझी शाळा अभ्युदयनगरमधली शिवाजी शिक्षणोत्तेजक मंडळाची शिवाजी विद्यालय ही माझी शाळा आणि तिथेच मी शिकलो 1 ते 10वी. थोडक्यात ना घरापेक्षा शाळेत रमायचो कायमच.
मला आठवतं माझं लास्ट पेज जे असायचं वहीचं ते नेहमी ड्रॉइंगने भरलेलं असायचं किंवा बेंचवर काहीतरी कोरलेलं असायचं.
शाळेमध्ये शेवटचं पान तू म्हणालीस ना की असं भरलेलं असतं वगैरे, तर नाही, मी 1 ते 10वी पर्यंत आपल्याला शाळेतून गृहपाठ दिला जातो आणि शेवटी म्हणजे ज्या वेळेला 9 मईची परीक्षा येते वार्षिक परीक्षेच्या आधी तेव्हा सगळ्या वह्या तपासल्या जातात. बरोबर, कायम माझी वही अपूर्ण असायची. शेवटचं पान तर सोड, मधल्या पानांपर्यंत पण मी पोहोचलेलो नसायचो. आणि प्रत्येक वर्षी वार्षिक परीक्षेला मनाशी निश्चय करायचो की जे झालं ते झालं, पुढच्या वर्षी पहिल्या दिवसापासून मी 100% गृहपाठ करणार आणि 100% माझी वही पूर्ण असणार. मला शाळेच्या बाबतीत एकच खंत आहे की 10वीतून बाहेर पडलो पण ते काही माझं स्वप्न पूर्ण झालं नाही. तर मी ह्या माध्यमातून जर विद्यार्थी कोणी ऐकत असेल तर सांगेन की आयुष्यात ठरलेलं काम वेळच्या वेळी करा. एक गोष्ट माझ्याकडनं करायची राहिली पण ती तुमच्याकडनं राहू देऊ नका, गृहपाठ वेळच्या वेळी करा, भविष्यात त्याचा खूप उपयोग होतो. आज परदेशात फिरताना ज्या वेळेला पटकन एखादा इंग्लिशचा प्रश्न कोणीतरी विचारतो आणि एक पॉज घेऊन मला बोलायची वेळ येते, मला असं वाटतं की त्यावेळेला तो गृहपाठ केला असताना तर तो पॉज घ्यावा लागला नसता. त्यामुळे आज मला असं वाटतंय पण नाही, कधीच वही पूर्ण नाही केली.
असा कुठला सब्जेक्ट होता की जो तुम्हाला भयंकर अवघड जायचा?
कायमच असं वाटतं की गणिताचा जो पेपर होता की नाही, गणिताचा तोच 150 मार्काचा का ठेवला होता, 150. गणित हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात दुश्मन आहे.
सेम इयर
म्हणजे 10वीला सुद्धा तुला सांगतो की मला 52 लागतात पास व्हायला, बरोबर आहे? मला सगळ्यात जास्त मार्क 10वीत मिळाले होते, 52. पण आयुष्याची गणितं मात्र खूप पॉझिटिव्हली सोडवली.
मला सांगा की तुमचा पहिला परफॉर्मन्स, कारण मला असं वाटतंय की आपली नाटक एकांकिकेची सुरुवात जी असते ती कुठेतरी कधीतरी गणपतीच्या काळामध्ये स्टेजवर तिथल्या होते किंवा आपल्या गॅदरिंगमध्ये होते.
मी अगदी पहिलीपासून किंवा 3री-4थीपासूनच शाळेत काम करत होतो. अभ्युदयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, त्या मंडळाच्या प्रांगणात काहीतरी वेशभूषा स्पर्धा वगैरे होती, तिथे मी परफॉर्मन्स जो दिला होता ना तो माझ्या आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स. पण त्यानंतर शाळेत झालं, मग महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या बालनाट्य स्पर्धेत मी सहभागी झालो, मग राज्य नाट्य स्पर्धेत झालो, मग प्रीमियर ऑटोमोबाईलमधलं पहिलं मी फुल लेंथ नाटक ज्याच्यात मी अभिनय केला, मग नाट्य यशवंत नावाची एक संस्था होती आमच्या अभ्युदयनगरमधली किरण गावातली, त्याच्यात काम केलं. म्हणजे ना असं होत गेलं. मग बघ ना, माझ्या बाबतीत जर तू विचार केलास तर सांगायला अतिशय आवडेल. नंतर मी झी गौरव, अल्पा महाकरंडक, मग हळूहळू होम मिनिस्टर, मग तो प्रवास, असं ते सुरू झालं.
तुम्ही इतकं काही आयुष्यात बघितलंय ऑलरेडी आणि तो अनुभवच कदाचित मला असं वाटतं तुमच्या बोलण्यातनं आता यु नो जाणवतोय. मला सांगा की शाळेमध्ये पहिलं प्रेम सुद्धा आपल्याला होतं, असं काही झालं का शाळेत असताना?
नाही झालं, वर्गात कमी असायचो, मैदानातच असायचो, पण नाही असं नाही, शाळेत तरी नाही झालं.
93.5 रेड एफएम बजाते रहो, दिस इज कलाकार श्रुती.
लाइट्स कॅमेरा ऍक्शन, कट इट.